भाग 30। यीशु शक्तिशाली आहा। स्तोत्र 15:108। एक युहान याना 4:1 आणि प्रेषित याना 18:19। लोक येशु ना मागे चालना आधी त्या सैतानी पूजा करता। जेव्हा त्याने ईश्वर विश्वास ठेवा तेव्हा त्याने आज्ञा पाळी। देवनी प्रार्थना करायला लागणार त्या आता दुष्ट आत्माने पूजा करत ना, त्या सैतानला घाबरत नाही आणि त्यांनी सेवा करत नाही। येशु ख्रिस्त सैतानपेक्षा येशुदेव जास्त शक्तिशाली आह। विश्वासणाऱ्या लोकांनी सैतानी पूजा करू नये। ज्या वेळेस आपण येशूने आज्ञा पाळतो आणि त्यांना वचनाप्रमाणे चालतो, देव त्यासनी कुटुंबनी रक्षा कर आणि देव त्यासाला सहाय्य कर। देव त्यासना सर्व कुटुंबना लेकर बाळासना संरक्षण कर, कारण येशू ख्रिस्त सर्व समर्थ सर्व शक्तिमान आहा।